काय सांगितलं मला हे सांगितलंच होय.
अरे आयुष्यपत ना भिकाची अशी परिस्थिती झाली बघ.
मग तुला वाटतंय का मी असं करीन म्हणून?
नाही नाही, मला तुझा विश्वास आहे. तू किती प्याला का नाही, किती प्याला तो तू वायफट जात नाही.
सकाळ करणं तुला खरं सांगतो, पाच तांबी झालं
दालड्याच.
अरे दारूचं
हातबट्टी
हातबट्टी पाच तांबी अजून जीवलो नाही, पोटात आग पडली. पण आता घरी जातो बायकोकडे.
पाच तांबी पिऊन
पाच तांबी पण तांब्यातला घास राहिला नाही आता शिल्लक.
मग
घरी जातो.
घरी जा पण वहिनीशी तकतक करू नको.
हे बघ, तुझ्या वहिनीची काळजी करू नको, नाहीतर तुला जीवच मारी.
मला कशा बदल?
मग काय बोलते, आमच्या नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही.
बापुराव हे बघ, तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही गोष्ट खरी, पण भानगड काय? अरे बायाची जात म्हणजे गरीब गाय सारखी असते. नवऱ्याने दारू प्यायची, घरामध्ये जायचं आणि घरात गेल्यानंतर बायको संग भांडण करायचं, तिला हान मार करायचं, तिला माहेरी पाठवायचं, असं काय करत जाऊ नका.
बायकोच्या पद्धतीनं बायकोनं वागलं पाहिजे.
म्हणजे ती काय शिंग मारते हो तुला?
आता निघालो तुझा घरी, तू माझ्यापासून घरी जा.
मला तुझी माया काय येते? तू परवा निश्यामध्ये होताच का नाही?
हो
आहे का नाही? परवा निश्यामध्ये होता
मला माहित नाही.
आणि तुला भेटण्यासाठी मी आलो होतो. आयुष्यपद रे, तू पिऊन पडलेला होता ना, वरण तुझी बायको लाता घालत होती.
मला
हा
मला लागलं कसं नाही?
तू त्या टायमाला निश्यात होता.
मी उठला तुला जीवच मारली असती.
बर तुला सांगतो, तुझ्या बायकोनं कसं कसं मारलं तुला ती. कारण तुझ्या कुंट काय काय चूक झाली होती
ही
सांगायला पाहिजे का तुला?
सांग बघू.
आय
बापुराव.
नवरात्या बायकोचं लुगड देखील दारू काय मागत होती आणि म्हणून या गीतातून काय सांगितलेलं आहे ऐका.
I'm gonna go.